आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. भुवनेश्वरातल्या जनता मैदानार आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 18व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे औपचारीक उक्तावण करतले. भारत सरकारान ओडिशा सरकाराच्या सहकार्यान आयोजित केल्ले 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 8 ते 10 जानेवारी मेरेन भुवनेश्वरात जाता. ह्या कार्यावळीतल्यान भारतीय प्रवासी वांगड्यांक एकमेकांकडेन संपर्क साधपाक आनी संबंधित जावपाक एक माची मेळटा. विकसीत भारतात समुदायाचे योगदान ह्या विशयाचेर केंद्रीत आशिल्ल्या ह्या अधिवेशनात हाजीर रावपा खातीर 50 वयर देशातल्या प्रतिनिधींनी नोंदणी केल्या. फाल्यां अधिवेशनाच्या समारोप सुवाळ्याक वांटो घेवपा खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सांजे भुवनेश्वरात पावतल्यो. आकाशवाणी दिल्ली आयज उक्तावण कार्यावळीची ऑफ ट्यूब कॉमेंट्री सादर करतली. इंद्रप्रस्थ एफएम गोल्ड आणि आकाशवाणी लाईव्ह न्यूजाचेर सकाळी 9:55 ती आयकुपाक मेळटली. आकाशवाणीच्या आकाशवाणी एआयआर ह्या युट्यूब चॅनलाचेरूय हे प्रसारण लाईव्ह प्रसारित जातले. राज्यात तिसरो जिल्हो स्थापन करपाची प्रक्रिया अजून सुरू आसा. तिसरो जिल्हो बेगीनच स्थापन जातलो अशे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. काल परवरी मंत्रालयात मंत्रिमंडळ बसके उपरांत उलयतना तांणी ही माहिती दिल्या. नोकर भरतीची प्रक्रिया सुरूच आसा. ह्या 2 महिन्यात नेमणुकेची पत्रां दिवचे नात. एप्रिला सावन नोकरीची नेमणूक पत्रां दिवपाक सुरवात जातली. गोंय पुलिशीत वरिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांची स पदां तयार करपाक मंत्रिमंडळात तितकी मान्यताय दिल्या. तशेंच खण खात्यान कंत्राटी पद्दतीचेर 15 पदां भरपाकूय मान्यताय दिल्या. खण म्हालाच्या ई पावणेची प्रक्रिया सुटसुटीत करपा खातीर खण धोरणात दुरुस्ती जातली. गोरवा चिकित्सा महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचेर डी आंतोनियो हांची कंत्राटी पद्दतीचेर नेमणूक केल्या अशें मुखेलमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बसके उपरांत सांगले. येरादारी मंत्री मॉविन गुदिनो हांणी वाहन चालक परवान्यांचो नूतनीकरण काळ वाडोवपाची मागणी केंद्रीय रस्तो येरादारी मंत्री नितीन गडकरी हांणी मान्य केल्या. आतां हो काळ 1 वर्सा बदला 2 वर्सा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी मंगळारा दिल्लीत सगळ्या राज्यांच्या येरादारी मंत्र्यांची बसका घेतली आनी गोंया सयत सगळ्या राज्यांच्या येरादारी वेवस्थेचो नियाळ घेतलो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 21 जानेवारीक गोंयात येतले. मुरगाव बंदराक महामार्गाक जोडपी रस्तो आनी दाबोळी बोगमाळो जंक्शन ते केणी नगर मेरेन बांदिल्ल्या फ्लायओव्हराचे उक्तावण मंत्री गडकरी हांच्या हस्तुकी जातले. हे बसकेत उलयतना मंत्री मॉविन गुदिनो हांणी गोंया खातीर महत्वाच्यो मागण्यो केल्यात. केंद्र सरकाराचे प्रकल्प हे जनतेच्या बऱ्याक आशिल्ल्यान ताका विरोध करप योग्य न्हय अशें मत पंचायत मंत्री मॉविन गुदिन हांणी उक्तायलां. शांतीनगर दाबोळे हांगा रेल्वे ओव्हरब्रिज नव्या पुला खातीर पायपलायन घालपाच्या कामाची सुरवात केल्या उपरांत उलयतना मंत्री गुदिनो हांणी म्हळें की केंद्र सरकाराच्या चडशा प्रकल्पांक गोंयात सुरवेक विरोध जाला, पूण प्रकल्प पुराय जातकच विरोध करपीच ताचो फायदो करून घेतात. कोकण रेल्वेक सुद्धा सुरवेक असोच गोंयात विरोध जाल्लो अशी याद मंत्री गुदिनो हांणी करून दिली. अर्थिक वर्षाच्या निमाण्या 3 महिन्यात अर्थसंकल्पीय तरतुदीतल्यान 20% परस चड खर्च करपाक आनी तशेंच नवी पदां तयार करपाक, फर्निचर, संगणक, झेरॉक्स मशीन, एसी, गाडयो विकत्यो घेवपाक सरकारी खात्यांक 31 मार्च मेरेन बंदी घाल्या. अर्थ खात्याचे अवर सचीव प्रणब भट हांणी हे विशींची परिपत्रक जारी केला. तियात्र ह्या कला प्रकाराक युनेस्कोची मान्यताय मेळोवपा खातीर राज्य सरकार खासा यत्न करतले आनी हे संबंधी विधानसभेत थाराव मांडटले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी तियात्र अकादमीच्या शिष्टमंडळाक हे आश्वासन दिला. तशेंच तियात्र अकादमी जाय मेरेन सांकवाळ कला भवनात तियात्र अकादमीक जागो दितले अशें आश्वासन मुखेलमंत्र्यांनी दिला. तियात्र अकादमीचे अध्यक्ष एंथनी बार्बोजा हांच्या अध्यक्षतेखाला शिष्टमंडळान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची भेट घेवन वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन सादर केल्ले. गोंय सरकाराच्या वस्तूसंग्रहालय संचालनालयान बिहार वस्तूसंग्रहालय पाटणा हांच्या जोडपालवान 10 ते 31 जानेवारी 2025 मेरेन आर्ट गॅलरी, संस्कृती भवन, कला आणि संस्कृती संचालनालय पाटो पणजी हांगा सीता बिहाराची कन्या, सीता द डॉटर ऑफ बिहार ह्या विशयाचेर लोककला प्रदर्शनाचे आयोजन केला. लोककला प्रदर्शनाचे उक्तावण फाल्यां 10 जानेवारीक सांजेच्या 4:30 वरांचेर पद्मश्री विनायक खेडेकार हांच्या हस्तुकी जातले. हे प्रदर्शन लोकांखातीर सकाळी 10 ते सांजेच्या 6 वरां मेरेन उक्ते आसतले. मडगांवच्या गोमंत विद्या निकेतन ह्या संस्थेन घडोवन हाडिल्ली विचारवेध ही व्याख्यानमाळ आयज सावन गोमंत विद्या निकेतन सभागृहात सुरू झाल्या. काल ह्या व्याख्यानमाळेत सेव्ह लायफ फाउंडेशनाचे संस्थापक पियुष तिवारी हांचे रस्तेवयले अपघात आणि युवक ह्या विशयावेले व्याख्यान झाले. अनुवर्सा ह्या व्याख्यानमाळेचे हे 25वे वर्ष जावन आसा. प्रसार भारती खबरां विभागा वतीन आकाशवाणी पणजी केंद्राचेर पूर्ण वेळ कंत्राटी पद्दतीचेर काम करपाक कार्यकारी संपादक म्हण एक तशेंच अनुवादक खबरावाचक म्हण एक अशा दोन सुवातींचेर 2 वर्सां खातीर काम करपाक अर्ज मागयता. ही सेवा शुद्ध कंत्राटी तत्वाचेर आसतली आनी म्हयन्याक विना अट 40 ते 50 हजार एकत्र पगार आसतलो. हेर माहिती खातीर अटी आनी तपशीला खातीर प्रसार भारतीच्या संकेतस्थळावेल्या रिक्त पदांचो घोषणा विभाग पळोवचो. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.